chinimandi.com पॉडकास्ट।
अंबालामध्ये वाळलेला पाला जाळण्याच्या आरोपात 8 शेतकऱ्यांवर तक्रार दाखल। प्रशासन पाला जाळण्याबाबत कडक झाले आहे। कृषी विकास अधिकारी इंद्रजित सिंग यांच्या तक्रारीवरून सरकारचा प्रतिबंध असूनही पिकाचा पाला जाळण्याबाबत पोलिसांनी अंबाला जिल्ह्याच्या गोला आणि टोबा गावातील 8 शेतकऱ्यांवर तक्रार दाखल केली। अंबालाचे कृषी उपसंचालक गिरीश नागपाल यांनी सांगितले की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशानुसार हरियाणा सरकारने पर्यावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी तांदळाचा पाला जाळण्यावर पूर्ण प्रतिबंध लागू केला आहे। त्यांनी सांगितले की अंबालाचे डिप्टी कमिशनर यांच्या आदेशानुसार पंचायती विरोधात विशेष कारवाई केली जाईल, ज्यांच्या परिसरात या प्रकारचा पाला जाळण्याची प्रक्रिया केली जाईल।